श्रीराम मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गः पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तुर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्वदीनांकितं ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तो विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेन्द्रा श्री गुरु राया त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभुने सोडविला तुझी आ स्मृती म्हणोनी शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुनी जे तुझा विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ति प्रलयो दोन्ही लीलाची करीसी प्रवृत्ति करणाचा चाळी उठली मदगंधा निळी उजी जसी नीलोत्पली जीवभृंगाचा पाठी निवृत्ती कर्ण ताळे आहाळली ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दावीसी तू हे असो विस्मयो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरे किचिया व्यवहारा मुके चितो फेडिता बंधनाचा ठावो तू जगत बंधू ऐसा भावो धरू वोळगे उआवो तुझाची अंगी तव दुजयाचे नावे तया देहही नुरेची पै देवराया जेणे तू आपण पया केलासी तुझा तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी ध्यानही विसरे तेणेसी वाल्लभ तुझ तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी तेतुली माव भजो काई, दैवी के सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो, म्हणोनी आता काही न हो तुझ लागी जी, जई सर्वथा सर्व ही नोहिजे तई अद्वया तूते लाहिजे, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा, तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिन नले लवण, तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो, आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे, का दशी दीप संगे दीपूची होय, तैसा तुझ्या प्रणीती मी पूर्णो जाहलो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थू तो। 20 ओव्या आहेत, ओव्या ऐकत असताना देखील तुम्हाला एखाद्या वेळेला घाम फुटला असेल की काय ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, कोणत्या भाषेत लिहिलंय असं वाटलं असेल। 17व्या अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे गुरुस्तवन आहे। मला एक प्रकारे कृतार्थता अशी वाटते की आतापर्यंत 16 अध्याय सांगून झाले। 1984 साली हा उपक्रम सुरू झाला। सुरुवातीला ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी, गीताई चिंतनिका अशा प्रकारची, गीता रहस्य अशा प्रकारची विविध पुस्तकं घेऊन, राजू आठवते तुला, आपण बसत असू आणि श्लोक वाचून झाला की त्याच्यावर टिळक काय म्हणतात, आचार्य काय म्हणतात, लोकमान्य काय म्हणतात हे पाहून मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आणि स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात, अशी खरी म्हणजे याची सुरुवात झाली। ज्याला निरूपण असं म्हणू ती निरूपण करायला सुरुवात 86 सालापासून झाली। जरी 84 सालापासून आपण बसत असलो तरी देखील सुरुवातीला अशा प्रकारचं वाचनच होत असे आणि त्या वाचनाच्या संदर्भात थोडीशी मोकळी चर्चा होत असे। तो काळ असा होता की मी जे बोलत असेन त्याच्यावर मला मध्येच थांबून कोणी काही विचारू शकत असे, एक सलग प्रवचन असं नव्हतं आणि मलाही ते आवडत असे। आताही जरी मला थांबवलं तरी मला आवडेल, कारण तो त्यावेळचा स्पॉन्टेनियस निर्माण झालेला असा प्रश्न असतो, त्याच्यावर लगेच आम्ही बोलत असू। मी जे बोलत असे त्याच्या संदर्भात संदर्भ ग्रंथ उलगडून त्याचा खुलासा देखील मी करत असे। कालांतराने श्रोत्यांची संख्या वाढत गेली। आमच्या घराच्या एका खोलीत चालणारा हा उपक्रम आमचं सगळं घर व्यापून शेजारी बजाजांच्या घरामध्ये देखील लोक बसायला लागले आणि तीही जागा जेव्हा पुरेनासी झाली तेव्हा राहाळकर राम मंदिरामध्ये आपण गेलो। राहाळकर राम मंदिरामध्ये ही प्रवचनं गेल्यानंतर ही प्रवचनं खऱ्या अर्थाने वाढली असं मला आठवतं, कारण वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये बसून लोक ऐकत असत स्पीकरवरून, तरीही लोक निष्ठेने येत असत, या सगळ्या जागा भरून जात असत, पण राहाळकर राम मंदिरामध्ये मी सर्वांना दिसायला सुरुवात झाली, तेही पुढे भरून व्हायला लागलं। राहाळकर सर इथं आलेले आहेत, त्यांचा आणि माझा प्रेमाचा एक संबंध, सर तुमच्या इथं प्रवचनं सुरू झाली त्यामुळं केवळ निर्माण झाला आणि राहाळकर राम मंदिरातून इथं जरी प्रवचनं आता किती 5 वर्ष झाली, इथं आपण प्रवचनं आणली त्याला, तरी देखील सर तिथून इथं ऐकण्यासाठी येतात हे पाहून देखील मला खरं म्हणजे थोडासा संकोच होतो. सर, तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही इतकं ऐकलेलं आहे आतापर्यंत की बोलायची सोय नाही. लहानपणापासून राहळकर राम मंदिरा सरांचा असा भाव आहे की इतरांना मी जे बोलतो त्याची सर नाही. राहळकर राम मंदिरामध्ये प्रवचन झाल्यानंतर कधी कधी राहळकर सरांशीही माझं जे बोलणं व्हायचं ते मला फार आवडायचं. कधी कधी वकील साहेबही बाहेर येऊन बोलायचे, ते आत बसून ऐकत असतील तर बाहेर येऊन बोलायचे, कान्हेरे कान्हेरे गुरुजी का, त्यांच्या आठवणी ते सांगायचे. पण अशा प्रकारचा हा उपक्रम फुलत गेला असं मला वाटतं. त्याची वेळ ही मी कायम हीच ठेवली, 9:15 हीच वेळ ठेवली. ही वेळ बदलण्याबद्दल देखील बऱ्याच वेळेला कुठून ना कुठून सूचना आल्या. पण आत्ताचं पुण्याचं स्वरूप जर पाहिलं तर 7:30 येणं ही मोठी मुश्किल गोष्ट आहे. या ठिकाणी आपल्या आपल्या घरून येऊन जेवण करून शांतपणे प्रवचनाला यावं, ऐकून घरी जावं अशी जी स्वामीजींच्या वेळची कल्पना, रात्र आहे हे खरं आहे पण स्वामीजींची प्रवचनं 9:30 असत. रात्री 9:30 ते 10:15 तेव्हाच्या पुण्यात, जेव्हा पुण्यात देखील 9:30 ते 10:30 निजानीच व्हायची असा तो काळ होता, तेव्हा 9:30 ते 10:15 अशी स्वामीजींची प्रवचनं व्हायची. कारण ते दुकानातून आल्यानंतर मग प्रवचनं करायला प्रवचनाकरता बसत असत. त्यामुळं वेगवेगळ्या सूचना आल्या तरी ही वेळ सोयीची असू शकेल अनेकांना, या कल्पनेनी ही वेळ मी कधी बदलली नाही. सतराव्या अध्यायापर्यंत गेल्या, तसं पाहायचं झालं तर 86 साली सुरुवात केली म्हटलं तरी आता 31 वर्ष झाली. 31 वर्षामध्ये ही ज्ञानेश्वरी 16 अध्याय संपले आणि 17व्या अध्यायाच्या गुरुस्तवनाच्या ओव्या, गुरुनमनाच्या ओव्या आता मी वाचल्या. मला सुद्धा एक प्रकारे म्हणून कृतार्थता मनाला वाटून गेली. 16व्या अध्यायाच्या ओघानी 17वा अध्याय आहे. 16व्या अध्यायाच्या अखेरीला शास्त्र हा शब्द आला, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. तर 17व्या अध्यायाची सुरुवात जे शास्त्र विधीला सोडून उपासना करतात त्या उपासनेला काय म्हणायचं, ती राजस का तामस का सात्विक, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनांनी विचारला. आणि या 17व्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये जे सत्व रज आणि तम गुणत्रय म्हणून विभाग सांगितला त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन त्याचा अधिक खुलासा या 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. उदाहरणार्थ श्रद्धा, तर सात्विक राजस तामस, तप सात्विक राजस तामस, यज्ञ सात्विक राजस तामस, आहार सात्विक राजस तामस, कर्म सात्विक राजस तामस, अशा प्रकारचा सात्विक कर्म काय, राजस कर्म काय, तामस कर्म काय, सात्विक यज्ञ कसा, राजस कसा, तामस कसा, अशा प्रकारे भगवंतांनी या 17व्या अध्यायामध्ये एक आपण नेहमी जो विधी म्हणून करतो आणि उपासना म्हणून करतो त्याच्यातला सात्विक कोणता आणि राजस तामस कोणता याचा विशेष खुलासा या अध्यायामध्ये भगवंतांनी केला. पण तिथपर्यंत पोचण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे जे गुरुस्तवन आहे, हे गुरुस्तवन अतिशय अप्रतिम आहे. मी म्हटलं सुरुवातीला की कोणत्या भाषेमध्ये ऐकतोय, असं तुम्हाला वाटलं असेल. संस्कृताची गहन तीर तोडून मराठीच्या सोप्या पायऱ्या बांधून ज्ञानेश्वर महाराजांनी हा गीता प्रासाद निर्माण केला। पण ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात विशेष करून जसं सोपं सर्वसामान्यांना समजावं तसं शास्त्री विद्वान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास करणारी अशी घरोघर मंडळी होती। विद्वानांची देखील मान लवेल अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी काही ठिकाणी निरूपण केली। विशेष करून जी गुरुस्तवन आहेत ती गुरुस्तवन शास्त्री पंडितांनी देखील तोंडात बोट घालावं अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहेत। ही थोडीशी जरी अवघड वाटली तरी देखील त्याचा अर्थ समजेपर्यंत ही अतिशय गोड अशा पद्धतीने लिहिलेली आहेत। ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं स्तवन करताना म्हणतात, विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा। सद्गुरूंना म्हणतात, तया नमोजी गणेंद्रा श्री गुरु राया। आपले सद्गुरु हे गणेश आहेत, गुरु गणेश आहेत, आणि हे गुरु गणेशा तुम्हाला नमन असो, नमस्कार असो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तुम्ही कसे आहात? तुम्ही योग निद्रेतून जागे झाल्यावर सगळं विश्व प्रगट होतं। विश्व विकासित मुद्रा, सर्व विश्व आणि विश्वाचा विकास तुम्ही अव्यक्त दशेतून स्वरूपस्थ असता त्या स्थितीतून जेव्हा बाहेर येता, तुमची योग निद्रा तुम्ही जेव्हा सोडून देता, तेव्हा सगळं विश्व प्रसव पावतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हा विषय आधी गीतेमध्ये आलेला आहे, 8व्या अध्यायामध्ये सहस्र युग पर्यंतम अहर यद ब्रह्मणो विदुहु। ब्रह्मदेवाचं जो दिवस आहे तो सहस्र युगांचा असा दिवस आहे। या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये सहस्र युग येतात आणि जातात। अशा प्रकारचा दिवस सहस्र युगांचा एक दिवस ब्रह्मदेवाचा आहे आणि रात्री युग सहस्रांताम, आणि ब्रह्मदेवाची जी एक रात्र आहे तेव्हा युग सहस्र जातात, इतका मोठा काळ निघून जातो। ब्रह्मदेवाची जेव्हा रात्र असते अर्थात परमात्मा अप्रगट अवस्थेमध्ये असतो, अव्यक्त अवस्थेमध्ये असतो, केवळ चैतन्य या स्वरूपामध्ये असतो, तिथं जड जगतच नसतं, तिथं काहीच नसतं, तिथं पृथ्वी नसते, तिथं आप नसतं, तिथं तेज नसतं, तिथं वायू नसतो, तिथं आकाश देखील नसतं। कशाच्याच विरहित असणारी परमात्म्याची जी निजस्थिती ती जणू हे सद्गुरु राया गुरु गणेशा, ती तुमची योग निद्रा। योग निद्रा हा एक विशिष्ट शब्द आहे। योग निद्रा शब्दाला अलीकडे तर फार महत्व आलेलं आहे। अलीकडे योग निद्रेच्या कॅसेट देखील निघालेले आहेत आणि तुम्ही त्या कॅसेट ऐकायच्या आणि ऐकता ऐकता तंद्रीमध्ये जायचं। मी आणि प्रकाश आम्ही उरळी कांचनला निसर्गाश्रमामध्ये 5 दिवस जाऊन राहिलो होतो, तर प्रकाशनी एक कॅसेट आणली ती आणि टेप रेकॉर्डर होता बरोबर, त्याच्यात कोणीतरी मुंबईच्या एका गृहस्थांनी योग निद्रेचा विधी सांगितलेला होता आणि त्यांची कंडिशन अशी होती की ही जी काय काय ज्या सूचना दिलेल्या आहेत, प्रथम तुम्ही कसं करा, मग तुमचे पाय थोडेसे चौडे ताणा सैल करा, गुडघे थोडेसे ताणा सैल करा, असं करत मग श्वासावर लक्ष द्या, पोटाकडे लक्ष द्या, छातीकडे लक्ष द्या, असं करत करत ते इतकं सूक्ष्मात घेऊन जातात। आणि त्यांची कंडिशन अशी आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला झोप लागली नाही पाहिजे, समाधी सुखाचा अनुभव आला पाहिजे। पण ते इतकं सोपं नाही, तुम्ही गादीवर झोपल्यानंतर शवासनामध्ये पडून तुम्हाला झोप, आम्ही 5 दिवस आम्ही दोघांनी इतका प्रयत्न केला, दिवसातून दोन दोनदा ती सीडी, तरी प्रत्येक वेळेला मला त्याच्या घोरण्याचा आवाज आणि कधी त्याला माझ्या घोरण्याचा आवाज. म्हणजे भगवंतांचे वेद हे त्यांच्या घोरण्यामधून निश्वसित झाले असं जे म्हणतात, काही केल्या जमलं नाही. पण योगनिद्रा म्हणजे शवासनात करण्याचा प्रकार आहे हे व्यायामवाल्यांनी आणलेली गोष्ट आहे, आसनवाल्या लोकांनी आणलेली गोष्ट आहे, ती कॉइन केलेली आहे, निर्माण केलेली आहे. ती आसन आणि व्यायाम यापुरती खरीही आहे, त्याच्यावर फारसं ऑब्जेक्शन घ्यायचं मला काही कारण नाही. पण योग निद्रा म्हणजे समाधी स्थिती. ध्यानाचा अभ्यास करत असताना आत संपूर्ण जागृती आणि बाहेर संपूर्ण बाह्य संज्ञा शून्य स्थिती. आत जी जागृती आहे त्या जागृतीमध्ये देहभान मात्र विसरलेलं आहे, त्या जागृतीमध्ये मन मात्र नाहीये. मनाचं अत्यंतिक अमन झालेलं आहे, वृत्ती शून्यता आलेली आहे. झोपेत असतं तसंच, पण झोपेमध्ये झोप घेणारा स्वतःच हरवून जातो तसं न होता या समाधी स्थितीमध्ये आपण आहोत आणि देहानी आहोत हेही नव्हे तर काही एक आहे. म्हणजे मी आहे हाही भाव जाऊन काही एक अस्तित्व आहे एवढीच भावना शिल्लक राहते आणि नामरूपात्मक विश्व देहासकट हरपून जातं. त्याला योग निद्रा असं म्हणतात. ती स्वरूपस्थिती. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तुम्ही जेव्हा स्वरूपस्थितीमध्ये असता अशा रीतीने त्यावेळेला विश्व या नावाचा पदार्थच नसतो, त्यावेळेला काहीच नसतं. तेव्हा सूर्य चंद्र अग्नी नसतात, तेव्हा पृथ्वी जल नसतं, तेव्हा वायू नसतो, तेव्हा अंतराळही नसतं, तेव्हा सगळं अव्यक्तामध्ये लीन झालेलं असतं, जगत निर्माणच झालेलं नसतं. आणि हे सद्गुरुनाथा, हे गुरु गणेशा, तुमचं वैशिष्ट्य असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरु हे परमात्मा आहेत, विश्वाच्या उत्पत्तीचा आणि विनाशाचा खेळ करणारे परमात्मा आहेत. अशा भावनेने ज्ञानेश्वर महाराज स्तुती करताना म्हणताहेत की तुमची अव्यक्तामध्ये असणारी योग निद्रा जेव्हा मोडते, नाहीशी होते, तेव्हा विश्व प्रकाशित होतं. विश्व विकासित मुद्रा, विश्व स्पष्टत्वानी प्रत्ययाला येतं. हे ज्या गुरु गणेशाच्या अव्यक्त योग निद्रेतून जाग होण्यामुळं होतं आणि ते जागे झाले, विश्व निर्माण झालं, म्हणून तुम्ही आम्ही निर्माण झालो आणि म्हणून ते गुरु गणेश आणि आम्ही त्यांचे शिष्य. जसं सगळं विश्व निर्माण झालं तसे आम्हीही शिष्यही निर्माण झालो. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया, त्या श्री गणेशा गुरुराया तुम्हाला नमस्कार असो. आपण एक दोन तीन मिनिटं थांबू. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु। त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला तो आत्मशंभूने सोडविला तुझी आ स्मृती। पुराणातला एक दाखला ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुस्तवना करता म्हणून घेतलेला आहे। तारकासुर म्हणून जो एक असुर होता त्या असुराला ब्रह्मदेवांच्या आशीर्वादामुळे किंवा वर प्राप्त झाल्यामुळे तीन मुलगे झाले। हे तीन दैत्य त्रिपुरासुर म्हणून ओळखले जाऊ लागले। या तीन मुलांना ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेवाच्या आशीर्वादामुळे किंवा वरामुळे हे तीन मुलगे झालेले असल्यामुळे ब्रह्मदेवानी तीन अभेद्य गगन संचारी अशी नगरं त्यांना दिली। ही नगरं होती पण गगनामध्ये होती आणि तिथून तिथं वास करून असणारे हे तीन राक्षस मानवाला आणि देवांना सळोकी पळो करू लागले। सगळं त्रैलोक्य अतिशय त्रस्त झालं। तेव्हा देवांनी शंकरांकडे येऊन शंकरांची आराधना केली की आम्हाला या त्रिपुरासुरांच्या संकटापासून आपण सोडवावं अशा प्रकारची प्रार्थना केली। शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर युद्ध मांडलं पण शंकरांना देखील विजय मिळणं दुष्कर होऊन गेलं। तेव्हा शंकरांनी गणेशाची आराधना केली आणि गणेशाची आराधना केल्यानंतर शंकरांना यश प्राप्त झालं आणि त्रिपुरासुराचा शंकरांनी वध केला आणि त्रैलोक्याला त्रिपुरासुरांच्या भयापासून मुक्त केलं अशी पौराणिक कथा आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला जीवरूपी दुर्ग किल्ल्यामध्ये अडकलेला आणि त्रिगुण जे सत्व रजतम या हे तीन गुण हीच कोणी तीन नगर त्रिगुण त्रिपुरी वेढीला ज्याच्या भोवती तीन नगर आहेत आणि त्या नगरांमध्ये त्याच्या मध्यभागी जीवरूपी किल्ल्यामध्ये जो अडकून बसलेला आहे जीवत्व दुर्गी आडीला अडकला। जीवत्व प्राप्त होणं वस्तुतः परमात्मा असताना हे जणू बंधन त्या बंधनामध्ये अडकलेला आणि भोवती कुठेही बाहेर पडला तर तीन नगर त्याच्यापेक्षा बाहेरच जाता येत नाही अशा सत्व रज आणि तम या तीन नगरांनी वेढून घेतलेला तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती। तो वस्तुतः आत्मा असलेला पण जीवदशेला येऊन अडकून बसलेला आणि त्रिगुणांच्या वेढ्यामध्ये सापडलेला। जसं शंभूनी गणेशाची प्रार्थना केली आणि त्रिपुरासुराचा वध केला तसं आत्मरूपी शंभूनी गुरु गणेशाची प्रार्थना केली आणि त्याचं जीवत्व मोकळं झालं आणि तो आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाला। समजते मी काय म्हणतोय ते काय लिहिलंय म्हणजे आपण जर पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांची जी प्रतिभा आहे त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गी आडीला तो आत्मशंभूने सोडविला तुझी आ स्मृती। आत्मा खरा मुळातच मुक्त पण जीवदशेला आलेला भ्रांत झालेला, मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा प्रकारच्या भावनेमध्ये अडकलेला, जीव भावना त्याच्या पाठोपाठ येणारी देह भावना, त्या देहामध्येच त्रिगुण वास करताहेत, ते त्रिगुण सत्व रज आणि तम हे त्याला नाचवत आहेत अशी परिस्थिती, अशा विपरीत परिस्थितीत सापडलेला मुळात मुक्त असलेला पण अडकलेला आत्मा, त्याला सुटण्यासाठी त्याला मोकळं होण्यासाठी गुरूंची आवश्यकता लाभते. गुरूंशिवाय तो मोकळा होत नाही, जरी तो मुळातच जीवो ब्रह्मैव नापरहा असं वचनच असलं तरी देखील आचार्यांचं सुप्रसिद्ध वचन आहे की जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, पण तरी देखील तो ब्रह्म सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर त्या उपदेशाप्रमाणे ध्यास घेऊन आणि साधना करून मग स्वतःचं स्वरूप जाणू शकतो त्रिगुणांना ओलांडल्यानंतर. या त्रिपुरासराचा वध झाल्याखेरीज काही होत नाही, हे त्रिगुण नाहीसे झाल्याखेरीज काही होत नाही. म्हणून शिवेसी कांटाळा, म्हणून प्रत्यक्ष शिवाशी जर तुलना केली तरी गुरुत्वे तूची आगळा, शिव असतील आपल्या ठिकाणी पण आम्हाला मात्र आता सांप्रत तुम्हीच आगळे वेगळे आदिनाथ शिव सदाशिव आहात, कारण आम्हाला शिव दृग्गोचर नाहीत. कुठे असतील तर त्यांच्या मूर्ती आहेत, प्रतिमा आहेत, ध्यानस्थ मूर्ती शिवांच्या आहेत, शिवलिंग आहेत, त्या सगळ्या खुणा आहेत शिवाच्या, पण आम्हाला आमच्यापुरतं जर बोलायचं झालं म्हणून शिवेसी काटाळा, म्हणून त्या परमार्थाच्या मूळ देवतेची जिथून सगळा परमार्थ अध्यात्मशास्त्र सगळे संप्रदाय निर्माण झाले त्या आदिनाथ शिवांशी जरी तुलना केली तरी जे माझे गुरु आहेत त्यांचंच पारडं खाली जाईल. म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तूची आगळा, कारण मला माझे गुरुच उपयोगी पडणार, माझ्या गुरूंमध्येच शिव आहेत, माझे गुरुच शिवस्वरूप आहेत. तरी हळू माया जळा माझी तारुणी, मायेचं जे मायारूपी जळ आहे त्या जळामध्ये हळू म्हणजे हलकं तरंगून जाण्याच्या गुणांनी मी तरणार आहे. ज्याला पोहता येत नाही त्याला देह जड असतो पण एक हलकी वस्तू देतात की त्या हलक्या वस्तूमुळे तो पोहू शकतो. मग हवा भरलेला टायर तरी असो, आम्ही पोहायला शिकलो तो एक पेटा म्हणून लाकूड असतं, ते लाकूड पाठील बांधायचं, तो पेटा तुमचा सगळा देह सांभाळू शकतो, ते काही केलं तो बुडत नाही, बाकीची लाकडं तुम्हाला घेऊन बुडतात, पण तो पेटा पाठीशी बांधायचा आणि असे आम्ही पोहायला शिकलो. तो पेटा काही केल्या बुडत नाही, तो तुम्हाला हळू तारतो. तसे गुरु तुम्हाला बुडता बुडता हळूच तारतात, बुडू देत नाहीत आणि मग अंती तुम्हाला कसं तरंगायचं तेही शिकवतात, तो जसा पेटा असतो तसं. म्हणून शिवेसी काटाळा, गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुनी, या हे माया जळ आहे त्याच्यातून तरणं फार मुश्किल आहे, कारण हे बहुतेकांना बुडवतच, बुडतो, डिग्रीमुळे बुडतो, चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याबरोबर बुडतो, म्हणजे अहंकार येतो. कोणी कोणी स्वामीजी म्हणायचे की माय सेल्फ, माय वाईफ अँड टू चिल्ड्रेन असा बुडतो, कोणी मुलांच्या अभिमानाने बुडतो, कोणी सत्तेच्या अभिमानाने बुडतो. बुडतो याचा अर्थ जीवभाव पक्का होतो, आपण वस्तुत आत्मस्वरूप आहोत त्याचा पूर्ण विसर पडला की बुडाला, अहंता आली की बुडाला. या हा बुडणं हा मायेचा स्वभावच आहे कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने, पण बुडाल्याखेरीज राहत नाही. अशी जरा चांगलं सगळं दिसायला लागलं की असा खुश होतो, आणि थोडं थोडं जरा काही बिघडेल असं वाटलं तर रात्र रात्र झोप लागत नाही अशी परिस्थिती. हे दोन्ही बुडण्याचंच लक्षण आहे, त्याच्यात सापडलेला असतो. सद्गुरूंच्या उपदेशामुळं जो बुडणारा आहे तो तू नव्हेस, सद्गुरू असं सांगतात की तू जन्म मृत्यू विरहित, पाप पुण्य विरहित, निसंग अविनाशी सच्चिदानंद आत्मा आहेस, तुला जन्म मृत्यू नाही. जन्म मृत्यू ज्या देहाला लागलेले आहेत तो देह तू नाहीस, आणि तू या बोधानेच सगळ्या जगताकडे पहा. पश्यामि ते रूपम जनांतरस्थम, म्हणजे माझ्या आत जो आत्मा आहे तो जसा इतरांच्या ठिकाणी पाहायचा तसा माझा देह रोज जाणारा आहे अशी मी भावना करायची, आणि कुठल्याच देहावर विश्वास ठेवायचा नाही. मृत्यू हा या जगताचा स्वभाव आहे, मृत्यू घडणार, त्याला दोन्ही बाजू आहेत. पश्यामि ते रूपम जनांतरस्थमला, आपण अविनाशी आहोत तसा दुसरा अविनाशी आहे. देहानी जसा मी आत्ता गेलेलोच आहे तसं जर पाहायचं झालं तर कोणीही एखादी व्यक्ती म्हणजे 2.5 फूट मातीचा ढिगाराच आहे इथं बसलेले आपण सगळे. आज जे प्राण आहेत आणि चैतन्य आहे त्यापोटी आपण हा मातीचा ढिगारा असला तरी आपण आहोत असं मानतो. पण जे शरीर चालतं बोलतं हलतं तर ती शरीराची किमया नाहीये, त्याच्या आत जे चैतन्य आहे त्यापोटी ते घडत असतं. म्हणून संसारावर विश्वास न ठेवता, आहे या परिस्थितीवर विश्वास न ठेवता, चांगली असो विश्वास ठेवू नका, वाईट असो विश्वास ठेवू नका, ही अशीच राहील असं काही नाही. काय तुमच्या प्रार्थनाप्रमाणे किंवा ईश्वराला तुमचा अहंकार जर मोडून टाकायचा असेल तर तो तुम्हाला दुःख देईल, सुख देईल, कोणत्याही भावनेनी तुमचा अहंकार मोडून पडण्याला महत्व आहे. परमार्थतः परमार्थाकरता बोलतोय, त्याकरता कदाचित असेल, माझ्यावर असणाऱ्या दुःखाच्या परंपरा कदाचित त्याकरता असतील, त्यांनी मी बुडणार नाही असं जो गुरूंचा अंकित आहे तो ठरवतो. आणि मी जो सुखी आहे असं वाटतं तर ते सुख तो नीट पाहतो की मला व्यवस्थित पैसे मिळतायत, आता सगळं जरा ठीक आहे म्हणून माझं परमार्थही चांगला आहे, तर ते परमार्थाचं आहे का खरंच परिस्थितीचं आहे हे नीट पाहायला पाहिजे असं तो ठरवतो. कदाचित मी अबोधातच असेन, तोही बुडण्यापासून वाचतो, तोही बुडत नाही. असं हळू ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे. हळू माया जळा माझी तारुनी, असं हळू अर्पणाने बरं याच्यात कुठं कर्कशता नाही या तत्वज्ञानामध्ये, हे लक्षात घ्या आणि बाजूला व्हा, लक्षात घ्या आणि नेहमी चिंतन करा की देह मन बुद्धी मी नाही आणि माझ्या संबंधित आहेत ते देखील आता जसे दिसत आहेत तसे कायम दिसतील असं नाही होऊ शकतं। पित्याआधी पुत्र जाऊ शकतो, पती जाऊ शकतो, पत्नी जाऊ शकते, आर्थिक नुकसान होऊन सगळी संपत्ती जाऊ शकते, काही सांगता येत नाही। पण सद्गुरूंचं महात्म्य असं की सद्गुरू गुरुत्वानी असे आगळे वेगळे असतात की त्या शिवांचा तसा उपयोग होत नाही। या प्रसंगी गुरूंचा उपयोग होतो, गुरु आमच्याशी बोलतात, गुरु आम्हाला सांगतात आणि आम्हाला धीर येतो, आमच्या लक्षात येतं की आम्ही खरोखरच मायेच्या पडद्याला बाजूला सारूनच या व्यवहारांकडे पाहायला पाहिजे। म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुनी, जे तुझ्या विषयी मूढ तया लागी तू वक्र तुंडा। वेळ संपली, पुढच्या वेळेला गुरुपौर्णिमेच्या वेळेला जेव्हा आपल्या पूजा असतात तेव्हा मी या ओव्या वाचतो, तर मला असं वाटतं नेहमी की या पूजा वगैरे सगळं बाजूला सारून याच्यावर निरूपण करावं। दरवेळेला या ओव्या वाचल्या जातात, निरूपण करण्याचा आज प्रसंग आला। ज्ञानेश्वर महाराजांच्या एकेका ओवीमध्ये केवढी जबरदस्त ताकद आहे, केवढा मजकूर त्यांनी त्याच्यामध्ये ठासून भरलाय हे आपल्या लक्षात येतं। जे तुझ्या विषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड, गुरु गणेशाला गणपतीला वक्रतुंड असं म्हणतात, तुझ्या स्वरूपाविषयी जे जाणत नाहीत त्यांच्याकरता बरोबर तो वक्रतुंड आहेच आहे। ज्ञानी असी तरी अखंड उजूची आहासी, आणि जे ज्ञानी आहेत त्यांना तू वक्रतुंड वगैरे नाहीस, त्यांच्याकरता तू उजू सरळ असाच आहेस, प्रांजळ आहेस। काय म्हणतायत आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी स्वामी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।